चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी, स्थलांतर सुरू। हातकणंगले आणि शिरोळमधून 197 कुटुंबातील 802 व्यक्तींचं स्थलांतर, 281 महिला, 325 पुरुष आणि 196 लहान मुलांचा समावेश। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील 30 कुटुंबातील 140 व्यक्तींचं, तर शिरोळ तालुक्यातील 167 कुटुंबातील 662 व्यक्तींचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे। शाहूवाडी, गगनबावडा आणि भुदरगड तालुक्यातून एकाही कुटुंबाचं स्थलांतर झालं नाही। दरम्यान जिल्ह्यातील पावसानं उघडीप न दिल्यास पूरस्थिती भयानक होणार असे संकेत दिले जात आहेत। स्थलांतरित कुटुंबाची तालुकानिहाय माहिती याप्रमाणे। हातकणंगले तालुक्यातील 3 गावांमधील 30 कुटुंबातील 140 जणांचं स्थलांतर केलं आहे। इचलकरंजी 11 कुटुंबांपैकी महिला 18, पुरुष 21, लहान मुलं 11, एकूण 50। इचलकरंजी शेळकेमळा 14 कुटुंबांपैकी महिला 21, पुरुष 26, लहान मुलं 11, एकूण 58। रुई 3 कुटुंबांपैकी महिला 4, पुरुष 8, लहान मुलं 10, एकूण 22। शिरोली पुलाची 2 कुटुंबांपैकी महिला 2, पुरुष 2, लहान मुलं 6, एकूण 10। शिरोळ तालुक्यातील 5 गावांमधून 167 कुटुंबातील 662 जणांचं स्थलांतर केलं आहे। कुरुंदवाड 91 कुटुंबांपैकी महिला 141, पुरुष 140, लहान मुलं 32, एकूण 313। नृसिंहवाडी 27 कुटुंबांपैकी महिला 27, पुरुष 30, लहान मुलं 73, एकूण 130। कवठेसार 4 कुटुंबांपैकी महिला 8, पुरुष 11, लहान मुलं 5, एकूण 24। जुने दानवाड 6 कुटुंबांपैकी महिला 4, पुरुष 7, लहान मुलं 2, एकूण 13। शिरढोण 39 कुटुंबांपैकी महिला 56, पुरुष 80, लहान मुलं 46, एकूण 182 असा समावेश आहे।